नमस्कार मॅडम, मी परेश मधून बोलतोय. मॅडम, मी तुम्हाला आमच्या मॅग्नोलिया बिझनेस सेंटरचा नंबर दिला होता. तुम्ही त्यांच्याशी बोलले का मॅडम? अमित जिंगालकर सरांशी. बरं, तुम्ही आता ओके. ओके ओके, म्हणून मी तुम्हाला बोलत होतो त्यांना पहिले पडताना मग जा म्हटलं तिकडे. इकडे त्यांची तुम्ही कॉलवर डिस्कस करून घ्या मॅडम, तर तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, चालेल. तुम्हाला नंबर सेंड करतो.